अपना टाइम आएगा हे इतकं मस्त ट्रॅक आहे ना. म्हणजे रॅप सॉन्ग बॉलिवूड मध्ये आले आणि त्याची सुरुवात केली रणवीर सिंगने. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है. पूछा था मैंने आपसे कि आपको किसको रंग लगाना है. उद्या होळी आहे, धुलिवंदन आहे आणि उद्या प्रत्येक जण आपल्या आपल्या आवडीच्या व्यक्तींना, आपल्या नातेवाईकांना, बहीण भावांना रंग लावणारच. पण तो एखादा स्पेशल व्यक्ती ज्याला तुम्हाला रंग लावण्याची इच्छा आहे, कोण आहे ती व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये, काय म्हणणं आहे सगळ्यांचं ऐकूयात. पर अगर चान्स मिला होळी खेळणे का और किसी को रंग लगाने का, तो किसको रंग लगाना चाहोगे?
फ्रेंड्स को.
फ्रेंड्स को कौन कौन है स्पेशल फ्रेंड्स?
नौशीन, जवेरिया, सारा.
अच्छा, सारा भी है तुम्हारी फ्रेंड?
हाँ जी मैम.
अच्छी बात है. और क्या क्या करना चाहोगे रंग के साथ? बाकी होली की मस्ती क्या क्या करोगे आप?
पार्टी करेंगे मैम, अच्छे अच्छे डिशेस के साथ.
होळी आणि खाणं या दोघांचं कॉम्बिनेशन अगदी कमाल असतं. उद्या सगळेजण धुलिवंदन खेळणार आहेत, मस्त कलर खेळणार आहेत. तुम्हाला चान्स मिळाला तर तुम्ही कुणाला रंग लावणार आहात सांगा. पटकन डायल करा 9607007935. स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.